आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी. राज्यभरातून अभिवादन. नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांना पाठिंबा देण्यासाठी स्थानिक खासदारांना पत्र लिहिण्याचं पंतप्रधानांचं महिलांना आवाहन. आणि महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. नागपूर एम्सच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात 210 विद्यार्थ्यांना पदवी आणि सुवर्ण पदकं प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज प्रत्यक्ष कर अकादमीत भारतीय महसूल सेवेच्या 78व्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्या राष्ट्रपती वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार असून त्यानंतर त्या सेवाग्राम इथल्या गांधी आश्रमाला भेट देतील. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती काल देशभरात विविध उपक्रम संकल्प यांच्यासह साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांबरोबरच सर्वसामान्यांनी पुष्पहार अर्पण केले, तसंच त्यांच्या स्मृतीस्थळांना भेट देऊन वंचित उपेक्षितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या डॉ आंबेडकर यांना अभिवादन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान हे समाज परिवर्तनाचं शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान समान संधी न्यायाचा मार्ग मिळाला आहे. संविधानातील घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त झाली आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. दादरच्या चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह मंत्रीगण यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
हे जे आर्थिक विचार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 साली सांगितले होते, त्या पुस्तकात नमूद केले होते. आजच्या ग्लोबलाइज अर्थकारणामध्येही तेच सगळ्यात महत्वाचे ठरतायत, तेच सुप्रस्तुत ठरतायत आणि त्याच्यावर आधारितच आपल्या संविधानाने आपली अर्थव्यवस्था उभी केली आहे. आणि म्हणूनच आता आपण जगातली तिसरी अर्थव्यवस्था होतो आणि लवकरच दुसरी आणि पहिल्याकडे आपण वाटचाल करू आणि त्याची दिशा देणारं आपलं संविधान आणि ते संविधान लिहिणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत.
नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि अखिल भारतीय धम्मसेना यांनी संयुक्तपणे डॉ आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. संविधान चौकात विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष सामाजिक प्रगतीसाठी अंमलात आणा. समाजातील तरुण पिढीला विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि उद्योगासाठी प्रत्यक्ष मदत करणं हीच महामानवाला खरी आदरांजली ठरेल, असं प्रतिपादन राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी काल पुण्यात केलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याकरिता शासन कितीही खर्च करण्यास मागेपुढे पाहणार नाही. बाबासाहेबांचं जागतिक दर्जाचं स्मारक आंबवडे या त्यांच्या मूळगावी केलं जाणार असून त्यासाठी आर्थिक अन्याय होणार नाही अशी ग्वाही रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला आणि अस्थिकलशस्थानीही पुष्पहार अर्पण करण्यात आला. नाशिकमध्ये नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सायकल रॅली अत्यंत उत्साहात पार पडली. परभणीमध्ये भिक्खू संघाच्या वतीनं सामूहिक महावंदना घेण्यात आली. यावेळी पंचशील ध्वजारोहण समता दलानं रॅली काढून अभिवादन करण्यात आलं. साताऱ्यातही समता दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या जयघोषात सहभाग घेतला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातल्या पातुर्डा या गावात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विहिरीचं पाणी काढून एक सार्वजनिक विहीर दलितांसाठी खुली केली होती. ही विहीर जतन करण्यात आली असून या विहिरीचं काल पूजन करण्यात आलं. राज्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी, रॅली, बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंग दाखवणारे जिवंत देखावे, रांगोळ्या, निबंध वक्तृत्व स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांनी डॉ आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
आता नसेल कटकट कसली ना कराचा भार, एनए टॅक्स रद्द झाला निर्णय हा दमदार. दरवर्षीच्या नोटिसीची संपली आता भीती, घरकुल बांधणे सोपे आणि व्यवसायाला गती.
वेळ वाचला पैसे वाचले वाचली धावपळ, सामान्यांच्या स्वप्नांना शासनाने दिले बळ.
महसूल विभागाचा दिलासा, एने परवानगी आणि एने कर रद्द, फक्त एकदाच ऑनलाईन अधिमूल्य भरा.
बातमीपत्रात पुन्हा स्वागत. देशाच्या धोरण निर्मितीमध्ये आणि निर्णय प्रक्रियेत महिलांचा सक्रिय सहभाग असेल तेव्हाच विकसित भारताच्या उभारणीला आर्थिक बळकटी मिळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. उद्या म्हणजे 16 एप्रिल रोजी नारी शक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित एका महत्वाच्या घटनादुरुस्तीवर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील नारी शक्तीला उद्देशून पंतप्रधानांनी एक पत्र लिहिलं आहे. देशातल्या सर्व महिलांनी स्थानिक खासदारांना पत्र लिहून नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन मोदी यांनी या पत्राद्वारे केलं आहे. या निर्णयाचा परिणाम कित्येक शतकांपर्यंत देशावर होईल असं त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. या सुधारणा मंजूर झाल्यावर देशात लोकसभेच्या 850 जागा होतील. नारी शक्ती वंदन विधेयकाला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केलं. महिलांना समान संधी देत देशाच्या विकासात त्यांचा सहभाग वाढवणं हे या विधेयकाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलं. या विधेयकाद्वारे महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळणार असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं. राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुंबई तसंच महाराष्ट्र अग्निशमन दल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या सेवेतले अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदकं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. राज्यात अग्निशमन सेवांच्या आधुनिकीकरणासाठी 614 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी शहरी आणि ग्रामीण भागात प्रभावी अग्निसुरक्षा सेवा पुरवण्यास निश्चित मदत करेल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. येत्या 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य असेल. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येतं का याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषा अवगत नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसंच नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीनं परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल असंही सरनाईक यांनी सांगितलं आहे. उष्णतेच्या लाटांपासून नागरिकांचं विशेषतः असुरक्षित घटकांचं संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता जास्त असण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातील फेरीवाले, बांधकाम मजूर, वाहतूक पोलीस, स्वच्छता कर्मचारी यासह अन्य कामगार आणि कोळसा खाण कामगारांसाठी या सूचना आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कामाचं वेळापत्रक बदलणं, वेळोवेळी पाणी पीत राहणं, ओआरएसची पाकिटं वाटणं, ठिकठिकाणी सावलीची व्यवस्था करणं आणि आरोग्य सुविधा मजबूत करणं यासारख्या उपाययोजनांचा यात समावेश आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. काल राज्यात सर्वात जास्त म्हणजे 43° सेल्सिअस कमाल तापमान अकोला इथं नोंदवण्यात आलं. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी, राज्यभरातून अभिवादन. नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांना पाठिंबा देण्यासाठी स्थानिक खासदारांना पत्र लिहिण्याचं पंतप्रधानांचं महिलांना आवाहन. आणि महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.